आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं आजपासून राज्यपालांची दोन दिवसीय परिषद। अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुकूलता। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज स्वप्नील कुसळेला कांस्य पदक। महाराष्ट्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस तर मध्य रेल्वेकडून पदोन्नती जाहीर। आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे हाहाकार, केदारनाथ यात्रा स्थगित। आता सविस्तर बातम्या। देशातील सर्व राज्यांच्या राज्यपालांच्या दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच परिषद आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंह चौहान, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडवीय यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत। नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारीही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। 3 नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणातील सुधारणा, विद्यापीठांची मान्यता आणि विविध क्षेत्रांच्या विकासावर यामध्ये प्राधान्यानं चर्चा अपेक्षित आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि त्यातच स्वतंत्र कोटा मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल अनुकूलता दर्शवली आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 6-1 अशा बहुमतानं हा निकाल दिला। त्याचबरोबर आरक्षणाचा लाभ वाढवण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातींच्या राखीव प्रवर्गांचं त्यांच्या मागासलेपणाच्या आधारे विविध गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकारही राज्यांना दिला आहे। उपवर्गीकरणाला परवानगी देताना राज्य सरकार उपवर्गासाठी 100% आरक्षण ठेवू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही आर्थिक आणि सामाजिक स्तरांमध्ये प्रचंड विविधता असून त्यामुळे सर्व प्रकारच्या मागासवर्गांना एकाच गटात आरक्षण देणं योग्य नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी निकालामध्ये म्हटलं आहे। त्याचं प्रमाण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना असून शिक्षण आणि नोकरीमध्ये अशा प्रकारचं आरक्षण त्यांना देता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेमध्ये सादर केलं। या विधेयकानुसार 2005 आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येणार आहे। देशात रेल्वे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सरकार वचनबद्ध असून यूपीए सरकारच्या काळाच्या तुलनेत रेल्वे अपघातांची संख्या 68% कमी झाल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवर काल लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। लोकसभेत काल शिक्षण मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली। शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या तरतुदीत गेल्या काही वर्षात वाढ झाली असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात देशाच्या शिक्षण क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा आणि दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचं भाजपाचे तेजस्वी सूर्या यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं। काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी शाळा आणि महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला तर हुशार विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे असं तृणमूल काँग्रेसचे सौगता राय म्हणाले। गेल्या वर्षी 8,96,000 भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्याचं नमूद करत विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षण घेण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। बिहारमधल्या नीट यूजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं 13 आरोपींविरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे। पेपरफुटी घोटाळ्याचा सूत्रधार मनीष प्रकाश, सिकंदर यादव आणि अन्य 11 जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आतापर्यंत या प्रकरणात 40 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातले इतर आरोपी आणि संशयितांविरुद्ध सीबीआय पुढचा तपास करत असून इतर अनेक आरोपी आधीच पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। या आरोपी आणि संशयितांविरुद्ध पुढील तपास पूर्ण झाल्यावर नियुक्त न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रासह सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यामध्ये सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी जपानच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष नुकागा फुकुशिरो आणि जपानी संसदेचं शिष्टमंडळ आणि व्यावसायिक नेत्यांची भेट घेतली. जपानकडून अधिक गुंतवणुकीसाठी आणि तंत्रज्ञानासाठी भारतामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण तयार करणं आणि त्यासाठीच्या सुधारणांवर पंतप्रधानांनी भर दिला. या प्रयत्नांसाठी भेट देणाऱ्या शिष्टमंडळाला सरकारच्या पूर्ण सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वप्नील कुसाळेनं काल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन या प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताला मिळालेलं नेमबाजीतलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नीलनं पुण्याच्या बालेवाडी इथल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा स्वप्नील हा महाराष्ट्रातला पहिला खेळाडू ठरला आहे. स्वप्नील कुसाळे याच्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी स्वप्नीलला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान स्वप्नीलच्या या यशाबद्दल मध्य रेल्वेनं त्याला पदोन्नती दिली आहे. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काल या पदोन्नतीला मंजुरी दिली. पदोन्नतीनंतर आता स्वप्नील कुसाळे गट क मधून गट ब मध्ये अधिकारी पदावर रुजू होणार आहे. स्वप्नील सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2:30 हा सामना सुरु होईल. बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये वीज पडल्यामुळे किमान 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू गया इथं झाले असून जेहानाबादमध्ये 3 आणि रोहतास जिल्ह्यात 2 मृत्यू झाले आहेत. चालू खरीप हंगामात शेतात काम करणाऱ्या लोकांवर वीज पडल्यानं बहुतांश मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केरळमध्ये वायनाड इथं झालेल्या भूस्खलन दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 274 पोहोचली आहे. 187 जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अद्याप 107 जण बेपत्ता आहेत. मात्र भूस्खलनग्रस्त भागातून आणखी कोणीही वाचण्याची अपेक्षा नाही असं लष्करानं काल राज्य सरकारला सांगितलं आहे. उत्तराखंडमधल्या टिहरी आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे केदारनाथ पायी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राज्य तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे 2000 हून अधिक भाविकांची सुटका करण्यात आली आहे. तर अंदाजे 425 जणांना हवाई मार्गानं हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या भागाची हवाई पाहणी केली तसंच बचाव शिबिरातल्या व्यवस्थेचाही आढावा घेतला. पुढील 48 तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान हिमाचल प्रदेशातही विविध भागामध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात आतापर्यंत 55 लोक बेपत्ता असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मलाणा इथलं धरण फुटल्यामुळे आलेल्या पुरात धरणाच्या इमारतीत 4 जण अडकल्याची माहिती कुलूचे खासदार सुंदर ठाकूर यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कुलू मनाली आणि मनाली लेह हे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं आजपासून राज्यपालांची 2 दिवसीय परिषद. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुकूलता. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक. महाराष्ट्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस तर मध्य रेल्वेकडून पदोन्नती जाहीर. आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे हाहाकार, केदारनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.